आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह. देशोदेशीहून भारताला शुभेच्छा. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये 7 जण ठार, 3 जखमी. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात साजरा होत आहे. नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्यरेषा ओलांडून वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण सामुग्री उत्पादनात 64% वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5% वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7% तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21% आणि मोबाईल फोन उत्पादनात 33% वाढ झाल्याचं ते म्हणाले. प्रशासनात सुटसुटीतपणा, निरुपयोगी किंवा कालबाह्य कायदे रद्द करणं ही नागरिककेंद्री सुशासनाची वैशिष्ट्ये आहेत. वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं. प्रधानमंत्र्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या मार्गावर देशाने अनेक आव्हानं यशस्वीपणे पेलली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं आहे. कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला. इंधन तेलासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे आता समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करायला सरकारनं प्राधान्य दिलं आहे असंही ते म्हणाले. देशात उद्योग व्यापाराला चालना देण्यासाठी 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली. सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील. यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा 1 करोड रुपये खर्च वाचेल असं ते म्हणाले. आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागांमध्ये आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा दिमाखाने फडकत असल्याचं ते म्हणाले. देशातल्या पूरग्रस्त भागातल्या नागरिकांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आणि पूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा त्यांना दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल एस राजा सुब्रमणी, लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही सेनादलांचे प्रमुख तसंच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्ययोद्ध्यांना तसंच देशाच्या सीमा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या सशस्त्र सेनादलांना आज देश वंदन करत आहे असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशोदेशीचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचा लोकशाही प्रवास, सांस्कृतिक वारसा तसंच प्रादेशिक आणि जागतिक सहकार्याबाबत विस्तारत असलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली आहे. भारत आणि अमेरिकेचे बंध दृढ होत असल्याचं अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे, तर दोन्ही देशात कौशल्य, डिजिटलीकरण, शाश्वतता आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सहकार्यात वाढ होत असल्याचं सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांनी म्हटलं आहे. याशिवाय इस्रायल, अर्जेंटिना, श्रीलंका, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, मालदीव या देशांच्या नेत्यांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सर्वत्र 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह मुंबईत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासूनच सुरू झाला आहे. मुंबईतल्या महापालिका मुख्यालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच अन्य वारसास्थळांच्या इमारती काल सायंकाळपासूनच तिरंगी रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध विमानतळ आस्थापनांवर तिरंग्याच्या रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. ते म्हणाले की विकसित भारत होण्याच्या दिशेने देशाच्या प्रवासात महाराष्ट्र महत्वाची भूमिका निभावेल.
विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो.
विधान भवन इथं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते तसंच उपसभापती सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण करण्यात आलं. पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण समारंभ पार पडला. याखेरीज शाळा, महाविद्यालयं, निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था, संघटना, विविध राजकीय पक्षांची कार्यालयं, गृहसंकुलं इत्यादी ठिकाणी मुंबईकरांनी ध्वजवंदना करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. विविध दुकानं, मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये आज तिरंगी सजावट लक्ष वेधून घेत आहे.
इस्रायलनं आज सकाळी दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. लेबनॉन आणि इस्रायलने 26 जून रोजी केलेल्या करारानंतरचा हा सर्वात घातक हल्ला होता. या करारानुसार इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्ला अतिरेकी गटाला निष्क्रिय करण्याच्या बदल्यात इस्रायल लेबनॉनमधून माघार घेणार होता. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना आज श्रीलंकेत गॉल इथं सुरू झाला. हा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे. भारतानं पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम इथं खेळला होता. आजवरच्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजेच 31% सामने भारताने जिंकले आहेत. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक गडी बाद 101 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह. देशोदेशीहून भारताला शुभेच्छा. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दक्षिण लेबनॉनमध्ये 7 जण ठार, 3 जखमी. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.